ओळीवर म्हणायचं. आता हा शब्द म्हणला ते
तुला देखिली, तुला देखिली ग, तुला देखिली नानी जाता, तुला देखिली नानी जाता, अशी माझ्याही बाईच्या, बाई माझ्याही बाईच्या, आणि हाय पिवळ्या, हाय पिवळ्या ग, हाय पिवळ्या तुझ्या टाचा, हाय पिवळ्या तुझ्या टाचा, हुशी बाळा ना तिनी बाई, बाई बाळा ना तिनी बाई, घ्यावी शापूची, घ्यावी शापूची ग, घ्यावी शापूची शेगयडी, घ्यावी शापूची शेगयडी, हुशी तुझ्या ना गावारी बाई, तुझ्या ना अंगावरी, तुझ्या कांथाची, तुझ्या कांथाची ग, तुझ्या कांथाची घोंगयडी, तुझ्या कांथाची घोंगयडी, अशी बाळा ना तिनी बाई, बाई बाळा ना तिनी बाई, घ्यावी हाळ ना, घ्यावी हाळ ना ग, घ्यावी हाळ ना दिची हवा, घ्यावी हाळ नदीची हवा, अशी माझ्याही बाईचा, बाई माझ्याही बाईचा, आणि तुझा जेलम, तुझा जेलम ग, तुझा जेलम झाला नवा, तुझा जेलम झाला नवा,
गुरुदुर म्हणू का, गुरुदुर
म्हणू गळा म्हणा, खूप छान येते.
हुशी गरण बिनी नारी बाई, गरण बिनी नारी, आणि लाज माहेर, लाज माहेर ग, लाज माहेर गोतायाला, लाज माहेर गोतायाला, अशी वाणीची माझी बाई, बाई वाणीची माझी बाई, आणि पदर लावीती, पदर लावीती ग, पदर लावीती पोटायाला, पदर लावीती पोटायाला, हुशी गरण बिनी नारी बाई, गरण बिनी नारी, तुला गर्भाच्या, तुला गर्भाच्या ग, तुला गर्भाच्या वकयऱ्या, तुला गर्भाच्या वकयऱ्या, असा हा उष तुझा चुडा बाई, हा उष तुझा चुडा, आणि देतो चिकन, देतो चिकन ग, देतो चिकन सुपयऱ्या, देतो चिकन सुपयऱ्या, उशी गरण बिनी नारी बाई, गरण बिनी नारी, आणि तुझा गर्भ, तुझा गर्भ ग, तुझा गर्भ लाडायाचा, तुझा गर्भ लाडायाचा, असा हा उष तुझा चुडा बाई, हा उष तुझा चुडा, आणि आंबा उतरी, आंबा उतरी ग, आंबा उतरी पाडायाचा, आंबा उतरी पाडायाचा, हुशी गरण बिनी नारी बाई, गरण बिनी नारी, आणि तुझ्या पोटऱ्या, तुझ्या पोटऱ्या ग, तुझ्या पोटऱ्या गोऱ्या गोऱ्या, तुझ्या पोटऱ्या गोऱ्या गोऱ्या, हुशी सांगते बाई तुला, बाई सांगते बाई तुला, आणि तू तर घोळाच्या, तू तर घोळाच्या ग, तू तर घोळाच्या सोड मिऱ्या, तू तर घोळाच्या सोड मिऱ्या, हुशी गरण बिनी नारी बाई, गरण बिनी नारी, आणि तुझी गरब, तुझी गरब ग, तुझी गरब साया कशी, तुझी कशी सांगते माझ्या बाई बाई सांगते माझ्या बाई अन माझी पिवळी गंग अन माझी पिवळी जाई जशी माझी पिवळी जाई जशी उशी गरण बिनी नारी बाई गरण बिनी नारी अन तुझ्या तोंडाना गंग तुझ्या तोंडाना वरी लाली तुझ्या तोंडाना वरी लाली उशी सांगते बाई तुला बाई सांगते बाई तुला अन कोण्या मही गंग कोण्या मही ना गंग कोण्या मही गण्याला न्हाली कोण्या मही गण्याला न्हाली
ते पण एक आहे ना कि तुला गर्भ म्हणत ती नाही नाही आईला कशाला काय
गर्भ
नाही लक्षात नाही
तुझ्या
गोळ्याच्या सोडून खूप छान आहे काय भारी गळा पण आहे त्यांचा बरं काय
काहीच नाही काहीच
म्हणून आताच आवडतोय आता ऐकलं आता काही नाही म्हणजे तरुणपणात लय खूप चांगलं होतं असं त्यांना म्हणायचे पण आता खूप चांगलं आहे
आईला आईला चिंता वाटते की आता
ते खारे खबऱ्याच म्हण
आईला चिंता वाटते आता माझ्या मुलीला द्यायला पाहिजे
खारी खोबर
बाळ तिन्ही वरच आहेत त्या सगळ्या ओव्या
बरोबर एकदम म्हणायला लागले की मग हेच कर आठवण करा तुम्ही
दोन चार आहेत शब्द ते कुठे लक्ष देतात ना म्हणले ना आता तर एक ते गीत आहे त्यांचं गाणं ते मला वाटतं ते अंजना बघ आपले ते अंजना बाजारा असतो ते गाणं त्या गळ्या म्हणते आंबेडकरांचे कुठल्या तरी गा हा